आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील आदिवासींचा विकास झाला तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होईल. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. देशासह जगभरात आज गुरुनानक जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभा. महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा थायलंडवर 13-0 असा दणदणीत विजय. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील T20 क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज. आता सविस्तर बातम्या. देशातील आदिवासींचा विकास झाला तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होईल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. आज साजऱ्या होत असलेल्या जनजाती गौरव दिवसाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. जनजाती समुदायातील नागरिकांचा विकास जलदगतीनं होणं ही राष्ट्रीय स्तरावरील प्राथमिकता आहे. गेल्या अनेक दशकांपासून असलेली त्यांची अस्मिता कायम राखत आधुनिक विकासाच्या प्रवाहातही त्यांनी मार्गक्रमण करावं यासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष उपाययोजना करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या वर्षी जनजाती गौरव दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरू केलेल्या पीएम जनमन अभियानाचं उद्दिष्ट विशेषतः असुरक्षित आदिवासी समुदायाचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याचं आहे. या मोहिमेअंतर्गत 24,000 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध योजना राबवून 3 वर्षांच्या कालमर्यादेत अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहितीही राष्ट्रपतींनी यावेळी दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाची सुरुवात करत असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसंच सर्व नागरिकांच्या वतीनं भगवान बिरसा मुंडा यांना राष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली. जनजाती गौरव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधल्या जमुई इथं आज भेट देणार आहेत. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल. यावेळी पंतप्रधान भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ एका नाण्याचं आणि टपाल तिकिटाचं अनावरण करणार आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासी समुदायांच्या विकासासाठी 6,640 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे. पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन होणार आहे. केवळ बोडोलँडमध्येच नाही तर आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिक बोडो लोकांना एकत्रित करणं हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. समृद्ध भारतासाठी शांतता आणि एकता अशी या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. गुरुनानक देवजींची 555वी जयंती अर्थात प्रकाश पर्व आज संपूर्ण देशासह जगभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली ते पहिले शीख गुरु गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त गुरुद्वारांमध्ये भजन कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुनानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना विशेषतः शीख समुदायाला राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात शुभेच्छा दिल्या. गुरुनानकजी यांची प्रेम विश्वास सत्य आणि त्यागाची शिकवण सर्वांना नैतिकतेबद्दल मार्गदर्शन करते असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुनानक यांच्या जीवनचरित्रातून समानता करुणा आणि मानवतेच्या सेवेविषयी प्रेरणा मिळते असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी काल राज्यात 3 ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल असा आरोप मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे इतर नेते यावेळी उपस्थित होते. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही काल धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं, सांगली जिल्ह्यात पलूस कडेगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. विकसित महाराष्ट्रासाठी महायुती सरकार राज्यात पुन्हा आलं पाहिजे असं प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आणि विरोधकांवर जोरदार टीकाही केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही राज्यात प्रचारसभा घेतल्या. महाराष्ट्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल अशी घोषणा राहुल गांधी यांनी यावेळी केली. नांदेड आणि नंदुरबार इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचं झालेल्या सभेत ते बोलत होते. सत्ताधारी विकासाचे मुद्दे न देता केवळ काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका करत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या हातात राज्य दिल्यास आम्ही विकासाला गती देऊ असं आश्वासन मल्लिकार्जुन खरगे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिलं. खरगे यांनी काल इगतपुरी इथंही प्रचारसभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि महायुतीच्या सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी इथं प्रचार फेरी घेतली तर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी मुंबईत प्रचारसभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासा इथं जाहीर सभा घेतल्या तर पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल दापोली इथं सभा घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघात काल सभा घेतली. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचारालाही वेग आला आहे. गिरिडीह आणि बोकारो इथं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तर दुमका इथं झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल प्रचारसभांना संबोधित केलं. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्राथमिक शाळा ऑनलाईन पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री अतिशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिले आहेत. वायू प्रदूषण गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाकडून प्रदूषणासंदर्भात सतर्कतेची घोषणा झाल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी तिसऱ्या स्तरावरील उपाययोजना आज सकाळपासून राबवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. एप्रिल ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत भारताच्या निर्यातीत 7.28% वाढ झाली असून 468 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात झाली आहे. 2023 याच कालावधीत भारताची निर्यात 436 बिलियन डॉलर्स इतकी होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार व्यापारी मालाची निर्यात 252 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 244 बिलियन डॉलर्स इतकी होती. तर एप्रिल ऑक्टोबर 2024 दरम्यान सेवा क्षेत्रातील निर्यातीचं अंदाजे मूल्य 215 बिलियन डॉलर्स इतकं नोंदवण्यात आलं असून जे मागील वर्षातील 191 बिलियन डॉलर्स इतकं होतं. गोव्यातल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अर्थात इफ्फीसाठी प्रसारमाध्यमांच्या मोठ्या संख्येनं आलेल्या विनंत्या लक्षात घेऊन माध्यम प्रतिनिधींसाठी नोंदणीची सुविधा काल संध्याकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. प्रसारमाध्यमांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येईल. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात 5वी राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू आहेत. काल दुसऱ्या दिवसाअखेर 10 मीटर एअर पिस्टल HS1 महिला गटाच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या भक्ती शर्मा हिनं सुवर्णपदक पटकावलं तर राजस्थानच्या सृष्टी असोरानं रौप्यपदक पटकावलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणारी मध्यप्रदेशची रुबिना फ्रान्सिस 7व्या क्रमांकावर फेकली गेली. 10 मीटर एअर रायफल प्रोन मिक्स HS1 गटात राजस्थानच्या मोना अगरवाल हिनं सुवर्ण कामगिरी केली तर महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकर यानं रौप्यपदक पटकावलं. बिहारमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत काल भारतानं थायलंडवर 13-0 असा दणदणीत विजय मिळवला. भारतातर्फे दीपिकानं चमकदार कामगिरी करत 5 गोल नोंदवले. या स्पर्धेतला भारताचा हा सलग 3रा विजय आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील T20 क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज संध्याकाळी जोहान्सबर्गच्या वांड्रर्स मैदानावर खेळला जाणार आहे. 4 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील आदिवासींचा विकास झाला तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होईल. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. देशासह जगभरात आज गुरुनानक जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभा. महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा थायलंडवर 13-0 असा दणदणीत विजय आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील T20 क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.